नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 1,04,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या 2 हप्त्यांचा निधी जमा, मुख्यमंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज रांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन. राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 5 ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय. आणि राज्यात बहुतांश भागात काल पावसाची हजेरी. हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून 2 महिलांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या 1,04,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या 2 हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे 1,000 महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही त्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहिणी योजनेतल्या निधीची रक्कम वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहायला हवं, म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यापुढेही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावं असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. बहीण भावांच्या नात्याचे बंध अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण काल देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काल सकाळपासूनच बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे रक्षाबंधन सोहळे आयोजित करण्यात आले होते. रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची राजभवन इथं भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह्यातल्या सेवाविवेक ग्राम विकास केंद्रांमधल्या आदिवासी महिला कारागिरांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरणस्नेही राखी बांधली. धाराशिव शहरातल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आल्या. नारळी पौर्णिमा देखील काल साजरी झाली. या निमित्तानं राज्यात किनारपट्टीच्या कोळी वसाहतींमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण नेहमी पाठिंबाच दिला, मात्र आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे चुकीचं नरेटिव्ह तयार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण तसंच सगळे सोयरे अशा सर्व प्रश्नांवर काम करू इच्छितात, मात्र फडणवीस त्यांना हे काम करू देत नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यावर फडणवीस काल वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही निर्णयाला आपण पाठिंबा दिला नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईन असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं. फडणवीस मराठा समाजाला विरोध करतात हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं वितरण काल अहमदनगरमध्ये करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रेमानंद गजवी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
चला रे. नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी नियमित शाळेत जाणाऱ्या व 75% किंवा त्याहून अधिक उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते सातवी दरवर्षी 2500 रुपये तसेच इयत्ता 8वी ते 10वीसाठी दरवर्षी 5000 रुपये शैक्षणिक सहाय्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत देण्यात येते. सशक्त कामगार महाराष्ट्र दमदार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई.
अरे आजार आजार वाढे आर्थिक भार कळा वेदना तो तुम्ही होई देह रे बेजार. अरे आजार आजार काम राहते थांबून उपचार खर्चासाठी बांधकाम कामगार योजनेचा रे आधार.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगाराला गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जातं. नोंदीत बांधकाम कामगार व्हा आणि मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या. सशक्त कामगार महाराष्ट्र दमदार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई.
बांधकाम कामगार योजनेचा रे आधार.
राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं धाराशिव इथं 5 ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला 5 लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे, त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. इच्छुकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन प्राचार्य जटनुरे यांनी केलं आहे. महसूल पंधरवड्याअंतर्गत बीड इथं काल 1 धाव सुरक्षेची महामॅरेथॉन घेण्यात आली. अंबिका चौक ते संत सेवालाल महाराज चौक मार्गानं जाणाऱ्या मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आले. महिलांसह माजी सैनिक विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योतीमार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून याबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या चित्ररथाचं काल प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. हा चित्ररथ जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जाऊन योजनांची माहिती देणार आहे. देशात संविधानाला खरा न्याय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असं मत संविधान जागर यात्रेचे संयोजक डॉ वाल्मिक गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. संविधान जागर यात्रेचं काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आगमन झालं त्यावेळी ते बोलत होते. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं काही वेळ जोरदार पाऊस झाला. जालना शहर परिसरात तसंच जिल्ह्यातल्या मंठा परतूर तालुक्यात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर तालुक्यातल्या काही भागातल्या नदी नाल्यांना पूर आला होता. तर या पावसामुळे खरीपातल्या पिकांना जीवदान मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव शहरातही काल रात्री 2 तास मुसळधार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या साखरा शिवारात अंगावर वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हिंगोली इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मलकापूर तालुक्यातल्या म्हैसवाडी इथं पुष्पा राणे या मजूर महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 1,04,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या 2 हप्त्यांचा निधी जमा. मुख्यमंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन. राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 5 ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय. आणि राज्यात बहुतांश भागात काल पावसाची हजेरी. हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून 2 महिलांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.